आकाशवाणी मुंबई सोनालिकाकडे प्रादेशिक बातम्या देत आहे. भगवान महावीर जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये 2550व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी एक विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन केलं. आपल्या भाषणात मोदी म्हणाले की भारत ही सर्वात प्राचीन संस्कृतीच नाही तर मानवतेचा सर्वात सुरक्षित स्वर्ग आहे. भगवान महावीर जयंतीनिमित्त मुंबईतल्या ठिकठिकाणच्या जैन मंदिरांमध्ये आज विविध आध्यात्मिक कार्यक्रम सुरू आहेत. महावीर जयंतीनिमित्त आज पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तसंच पालघर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. या यात्रेत महिला आणि पुरुषांसह लहान मुलंही मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. जिल्ह्यातल्या इतर भागातही महावीर जयंती उत्साहात साजरी होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया काल पार पडली. या तिसऱ्या टप्प्यात 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 94 मतदारसंघांमध्ये येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापर्यंत आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश आहे. सोलापूर मतदारसंघात 32 उमेदवारांनी 43 उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 33 अर्ज वैध ठरले आहेत. माढा लोकसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील मांड आणि फलटण तालुक्यातून 9 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सांगली मतदारसंघात 44 अर्ज प्राप्त झाले होते, त्यातले 25 अर्ज वैध ठरले. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या टप्प्यात या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून 13 मे रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातल्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे पुढच्या टप्प्यांमध्ये प्रचाराला वेग आला आहे. सत्तारूढ आणि विरोधी आघाडीतले उमेदवार देशभरात प्रचारसभा घेत आहेत. प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात नांदेड आणि परभणी तसंच कर्नाटकातल्या चिकबल्लारपूर आणि बेंगळुरू मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या. मोदी यांनी नांदेडमधल्या सभेत बोलताना निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबत समाधान व्यक्त केलं तसंच मतदानाचं प्रमाण वाढवत नेण्याचं आवाहन केलं. सर्वसामान्यांसह महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं धोरणात्मक निर्णय घेणारा सक्षम पक्ष म्हणून भाजपानं गेल्या 10 वर्षात कामगिरी केली आहे असं प्रतिपादन भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलं आहे. ते आज बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यात वरवड बकाल इथं महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारसभेत बोलत होते. आज आपण 5वी मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि आता लवकरच जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था व्हायचं असेल. 247 पर्यंत विकसित भारत बनवायचा असेल तर भाजपा पुन्हा सत्तेत यायला हवी असं ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचारगीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द वगळण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. मात्र प्रचारगीतातून हे शब्द वगळणार नाही यासाठीचा न्यायालयीन लढा आम्ही लढू असं अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण रायगड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर 3:30 रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना चंदीगड इथं पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी 7:30 होणार आहे. काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं दिल्ली कॅपिटल्सला 67 धावांनी हरवलं. आज नागरी सेवा दिन आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्व सनदी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.